नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबर दिता. प्रधानमंत्री जनधन येवजणेक 11 वर्सा पुराय जाली. ही जगातली सगळ्यात व्हड आर्थिक समावेशन उपक्रमापैकी एक असा.
प्रधानमंत्री जनधन योजना वित्तीय समावेशन पर एक राष्ट्र मिशन है. इसका उद्देश्य व्यापक वित्तीय समावेशन लाना है और देश के सभी परिवारों को बैंकिंग सेवाएं प्रदान करना है. प्रधानमंत्री जनधन योजना प्रत्येक परिवार के लिए एक बुनियादी बैंकिंग खाते, वित्तीय साक्षरता, ऋण, बीमा और पेंशन सुविधा तथा बैंकिंग सुविधाओं तक पहुँच के लिए एक मंच प्रदान करती है. किसी भी बैंक शाखा या बिजनेस कॉरेस्पॉन्डेंट बैंक मित्र आउटलेट में शून्य शेष राशि पर खाता खोला जा सकता है. प्रत्येक बैंक खाता बैंकों की कोर बैंकिंग प्रणाली पर आधारित है.
निमतान केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन हांणी आपल्या संदेशात म्हळा की आर्थिक समावेशन व आर्थिक वृद्धी आणि उदरगतीचं एक मुख्य चालक. केंद्रीय वित्त मंत्र्यांनी सांगले की PMJDY प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण म्हणजे DBTचा उपयोग करून वेगवेगळ्या योजनेअंतर्गत लाभ प्रदान करपाक, ऋण सुविधा, सामाजिक सुरक्षा प्रदान करपाक आणि बचत आणि गुंतवणूक वाढवपा खातीर प्रमुख माध्यमापैकी एक असा. 1.5 दिसांच्या गणपतींचे काल विसर्जन झाले. राज्यात चडशा गणपतींचे विसर्जन 1.5 दिसांनी करतात. गोंयभर गणपती विसर्जनाची सुवात निवळ करून विसर्जनाक गरज ती तयारी करून दवरिली. चडशा वाठारांनी तळयो, तळी वा न्हयांनी गणपती विसर्जित करतात. गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत मातेची मूर्त उदकांत विसर्जित केली.
सर्वांगी सुंदर उडशी दुराची कंठी झळके माळ मोठा फळाची.
कांय वाड्याचे 3 साल असतात, म्हळ्यार दर तिसऱ्या वर्सा गणपती 5 वा 7 दीस दवरतात. चवथ हो गोंयातलो मुखेल उत्सव. कामा निमतान घराबार आशिल्ले गोंयकार ह्या निमतान गांवघरां येतात. आयच्यान भौशीक गणेश उत्सवाक लेगीत नेट येतलो. ह्या माटवांनी मन रिजवणेच्यो सांस्कृतीक कार्यावळी जातल्यो. भजन, किर्तन, मराठी आनी कोंकणी नाटकां तशेंच संगीत आनी नृत्य कार्यावळींचो तातूंत आस्पाव आसा. गणपतीचे विसर्जन करताना धोक्याची शक्यता गृहीत धरून अनुदृष्टीचे जवान विसर्जित थळांचेर दवरपाचो निर्णय झाला. दर्यादेगा वयल्यो 35 सुवातो आनी हेर 12 मेळून 47 जाग्यांचेर दृश्टीचे जीवरक्षक आसतले. मिरामाळ, कळंगूट, बागा ह्या दर्यादेगांनी उदकांत जावन बरेच जाण विसर्जन करतात. जीवरक्षक गणपती उदकांत व्हरपाक मजत करतले, तशेंच धोक्याची कल्पनाय भाविकांक दितले. भारत सरकारचे दूरसंचार खाते 3 सप्टेंबराक दक्षिण गोंयात मोबोर हांगा अस्तंत विभागाची 1 दिसाची वर्सुकी सुरक्षा परिषद घडोवन हाडटा. ह्या परिषदेत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गोंय, दादरा नगर हवेली आनी दमण आनी दीव ह्या राज्यातलेच आनी केंद्रशासित प्रदेशातले दूरसंचार खात्याचे सुरक्षा यंत्रणा अधिकारी तशेंच केंद्रीय आनी राज्यस्तरीय कायदो अंमलबजावणी संस्था आणि दूरसंचार सेवा पुरवणदार हजर असतले. टेलिकॉम नेटवर्क इंटेलिजन्सचे वाटते महत्व आणि कायदा अंमलबजावणी आणि सुरक्षा यंत्रणेवरवी दूरसंचार आणि सायबर समन्वयाच्या साधनांचा प्रभावी वापर हाचेसहित उदयोन्मुख सुरक्षा बाबींचेर या परिषदेत लक्ष केंद्रित करतले. आपल्या असामान्य प्रतिभेन कोंकणी नाटकाक नवी उंचाय दिवपी दिग्दर्शक म्हणून नामना मेळोवपी दिगंबर सिंगबाळ हांकां मरण आयले. तांची पिराय 71 वर्सां आसली. फाटलो कांय काळ ते दुयेंत आशिले. नामनेचे चित्रकार आनी नाटककार सिंगबाळ हे वेवसायान कला शिक्षक. पुंडलीक नायक हांचे शबय शबय बहुजन समाज हे नामनेचे नाटक सिंगबाळ हांणी दिग्दर्शीत केले, जे कोंकणी नाटकातलो एक मार्गदर्शक फातर अशें म्हणतात. नाटकाच्या मळार तांणी केल्ल्या वावराची दखल घेवन गोंय सरकारान 2013 वर्सा तांचो राज्य सांस्कृतीक पुरस्कार दिवन भोवमान केलो. आज राष्ट्रीय खेळ दीस. दर वर्सा 29 ऑगस्टाक हो दीस महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद हांचे जयंती निमतान मनयतात. राष्ट्रीय खेळ दीस 2025चो विशय शांततापूर्ण आणि समावेशक समाजाक प्रोत्साहन दिवपा खातीर खेळ हो आसा. खेळाड मेळी कशी मोडूंक शकतात, संघटनात्मक वावर कसो वाढपाक शकतात आणि प्रदेश धर्म वा फाटभूंय हांच्या फरका पलतडी वचून लोकांक कशे एकठांय हाडपाक शकतात या विशयाचेर भर दिला. YMCA पणजेन आयोजित केल्ल्या राज्य मानांकन टेबल टेनिस सर्तीत चंदन कारो, इशिता कुलासो, धीरज राय, निझा कामत आणि रुहन शेख हांणी वैयक्तीक जैतेपद मेळयले. गोंय खेळाडी युवा वेव्हार खात्यावतीन आयोजित दक्षिण गोंय जिल्हा पातळीवेल्या 17 वर्सां सकयल्या बॅडमिंटन सर्तीत फोंडा हायस्कूल पंगडान जैत जोडले, तर 70 तालुका पातळीवेल्या 14 वर्सां सकयल्या बॅडमिंटन सर्तीत आणि 17 वर्सां सकयल्या बुद्धिबळ सर्तीत केरी 70च्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विवेकानंद ज्ञान मंदिर हायस्कूलच्या चल्यांच्या गटान जैत जोडले. हवामान खात्यान राज्यात पावसाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. आज पणजे चडांत चड तापमान 28.4 डिग्री सेल्सियस आनी उण्यांत उणें 23.6 डिग्री सेल्सियस नोंद जाला. फाटल्या 24 वरांत पावसाची नोंद 146.2 मिलीमिटर जाल्या आनी राज्यात मुखावयले कांय दीस पावस पडपाचो अदमास वेधशाळेन उक्तायला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावयल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.